श्री राम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक चौथा समास आठवा आपण पाहतो आहोत. सख्य भक्ती त्याच्या काही वया झालेल्या आहेत, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत. देवाशी परम सख्य करावे असं समर्थ म्हणतात, आणि ते सख्य करण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत, काय सोडायला पाहिजेत, काय धरायला पाहिजेत, ते सगळं बारकाईनं समर्थ सांगितलंय. इथं ते म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण म्हणून हे आवघे जाण आपणाची पासी. भगवंताचं भजन करायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, तर देवाला जसं काही हवं आहे तसं आपण करायचं आहे, आणि देवाला प्रिय होण्यासाठी त्याचं वर्म आपल्या जवळच आहे. देवाला आवडतं आपण झालो तर त्याची कृपा आपोआप होत असते, त्याचं सख्यत्व आपल्याला मिळत असतं. पण आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर लगेच देवावरची निष्ठा आपली मोडते, हेही बरोबर नाही, ती चूकही आपल्याकडेच आहे. मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. अनन्य भक्तीचे उदाहरणं सांगताना नेहमी ही उदाहरणं दिली जातात की चातक आणि मेघ, चंद्र आणि चकोर. असं म्हणतात की चातक पक्षी जो आहे तो त्याला मेघातून पडणारे पाण्याचे थेंबच हवे असतात, इतर कितीही पाणी त्याच्या समोर ठेवलं तरी ते तो स्वीकारत नाही. तसा चकोर देखील चंद्राशी अनन्य असतो, त्याची दृष्टी अखंड चंद्राकडेच असते. ही जशी अनन्यता आहे की एकच एक पाहिजे त्याच्याखेरी दुसरं काहीही नको, ऐसे असावे सख्यत्व. तसं समर्थ म्हणतायत की भगवंताशी असा अनन्य भाव असावा आणि असं सख्य जोडावं. विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये. आपण नेहमी ममत्व टाकावं असं म्हणतो, परमार्थ जर करायचा असेल तर ममत्व सोडलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर समर्थ म्हणतात ममत्व संसारावरच सोडायचं पण भगवंतावर ममत्व ठेवायचं. आणि भगवंतावर प्रेम ठेवून ममत्व ठेवून काय जर मागायचं असेल तर भगवंतालाच मागायचं आहे. तूच मला पाहिजेस याचा अर्थ असा की मीपणानं न उरता मलाच तुझ्यामध्ये तू पूर्ण विलीन करून टाक. जसा थेंबुटा सागरी बुडाला, थेंब जर बाजूला राहिला तर सुकून जातो पण थेंब जर सागरात पडला तर सागरा एवढा व्यापक होतो, ही उपमा नेहमी दिली जाते. तसं या ठिकाणी देवाशी भक्तांनी मिळून जायचं आहे म्हणून भगवंतावरील ममत्व सांडूची नाही असं म्हटलेलं आहे. सखा मानावा भगवंत. आपण कुणाला तरी सखा मानतो पण संत सांगतात संतांचा सखा भगवंत. सखा जर मानायचा झाला तर भगवंताला सखा मानावा. माता पिता गण गोत जे काही आहे, विद्या लक्ष्मी धन वित्त सगळंच्या सगळं परमात्मा. तुमचं वैभव काय असं जर विचाराल तर हेच वैभव सांगावी, मग भगवंताचा भक्त आहे. सत्ता काय, भगवंताची जी सत्ता तीच, मी त्याचा दास आहे आणि मी त्याचा दासानुदास असल्यामुळे माझा धनी जे काही मागेल तो जे काही करेल त्याच्यामध्येच मी आहे, माझं वेगळं अस्तित्व नाही. त्यामुळे त्याची जी प्रेमाची सत्ता असते ती भगवंतावर असते. विद्या लक्ष्मी गण गोत सगळंच्या सगळं जे आहे ते माझं सर्वस्व, माझा आधार, मला आश्रय जर कोण असेल तर एक भगवंतच आहे असा पक्का भाव पाहिजे. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसेल. समर्थाने आपल्या अनुभवातलं सांगितलं आहे की अनेक मंडळी अशी भेटतात आणि ते म्हणतात की देवच आमचा आधार आहे, त्याच्याशिवाय आमचं कोणीही नाही, देवाशिवाय ह्या जगात काही नाही, असं सगळं बोलतात खरी परंतु त्यांची निष्ठा तशी नसते. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ती निष्ठा डळमळीत होते आणि असं कसं देवाने केलं असं त्यांना वाटत असतं. पण त्यावेळेला असं म्हटलं जात नाही की भगवंत जे करेल ते कल्याणाचंच असणार, जे काही असेल घडेल चांगलं घडलं तरी रामाची कृपा, वेडवाकडं काही घडलं तरी रामाची कृपा, अशा तऱ्हेचा पक्का भाव, पक्की निष्ठा असणारी मंडळी फार कमी असतात म्हणून मी असं असल्यामुळे आईसे न करावे. कळवळून समर्थ सांगतायत, अरे असं करू नका. कोणत्याही कारणाने देवावरची निष्ठा डळमेळीत होऊ देऊ नका. सख्य तरी खरेची करावे. पक्क अंतकरण जसा एखादा खरा जर मित्र असेल तर आपण म्हणतो त्याच्याबद्दल कुणी काही म्हटलं तर की नाही नाही तो असं कधी करणारच नाही, तो माझा घात कदापि करणार नाही, असं जसं म्हणावं. हिथं तर भगवंत आहेत, त्यामुळे भगवंताशी सख्य करायचं तर खरंच करावं. तो जे करेल ते माझ्या हिताचंच आहे, तो कधी माझा घात करणार नाही अशी पक्की निष्ठा पाहिजे. अंतरी सदृढ धरावे. कशाला? परमेश्वराशी. आपण अंतरी सदृढ धरलाय तो आपला अहंकार, या इहलोकातल्या गोष्टी, माझी ज्याच्यावर सत्ता आहे असं आपल्याला वाटतं आणि अंतकाळी ते सगळं इथंच ठेवून आपण निघून जातो, असं सगळं कळत असताना देखील पुन्हा हे माझा, कळत असताना देखील पुन्हा हे माझा आहे म्हणून आपला अधिकार गाजवतो. तसं न करता समर्थ म्हणतात, अंतरी सदृढ धरावे परमेश्वराशी. परमेश्वराला आपल्या अंतःकरणात सदृढ धरून ठेवा, पक्का धरून ठेवा. आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून देवावरती रागावणं ऐसी नव्हे ते की लक्षणे सख्य भक्तीची. ही सख्य भक्तीची लक्षणं नव्हे की असं कसं नाही माझ्या मनाजोगं झालं नाही म्हणून. देवाचे जे मनोगत तेच आपुले उचित. आपल्याविषयी देवाच्या मनात जी काही भाव असेल, आपण जे काही करावं असं त्याला वाटत असेल, आपल्या संबंधी जे काही व्हावं असं त्याला वाटत असेल, तेच आपल्या दृष्टीनं उचित आहे, योग्य आहे असं समजावं. देवाचं जे मनोगत तेच माझं मनोगत असा भाव पाहिजे. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की आपल्या मनातली इच्छा काहीतरी आहे आणि ती इच्छा पुरी होत नाही म्हणून भगवंतापासून अंतरला असं होऊ नये. आपली इच्छा वेगळी असूच नये. आपण जर भगवंताशी खऱ्या अर्थाने एकरूप झालो असलो तर आपली इच्छा काय असं जर विचारलं तर भगवंताची जी इच्छा तीच माझी इच्छा, मला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. इथंपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे म्हणून ही वाटचाल आपण करतो आहोत. सख्य भक्तीमध्ये सुद्धा अजूनही काहीतरी एक कला कमी आहे, थोडंसं काहीतरी उणं आहे अजूनही, एकरूप झालेलं नाही आहे. आणि म्हणून इथं पुन्हा काही काही सूचना सांगतायत की देवाच्या इच्छा जसे असेल तीच आपली इच्छा धरावी, देवाचा इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, जे जे काय देव करील ते आनंदाने स्वीकारावं. मग सहजची स्वभावे कृपाळू देव, असं जर असेल तर सहजच देव कृपाळू असतो. एखादं मूल जर असं आईच्या म्हणण्याप्रमाणे वागत असेल तर त्याची काळजी आईला सहजच असते, तिला काही सांगावं लागत नाही काही. तसं आपण जर देवाच्या इच्छेने वर्तत असलो तर देव आपल्या ठिकाणी सहजच कृपाळू असतो. पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा काय असी, सामान्यतः आईची तुलना केली जाते भगवंताच्या कृपेबरोबर. पण समर्थ असं म्हणतात, भगवंताची कृपा जर झाली तर आईची कृपा देखील त्याच्या तुलनेला घेता येत नाही. त्याचं कारण माता वधी बाळकासी विपत्ती काळी, अशी काही आपल्याला उदाहरणं सापडतात की आईचा सुद्धा जो स्वार्थ असतो त्या स्वार्थामध्ये जर मूल आड येत असेल तर आई मुलाचा वध करायला देखील कमी करत नाही. पण भगवंताच्या ठिकाणी देवे भक्त कोण वधिला, पण देवाने कुठल्या भक्ताचा वध केला कधी देखिला नाही केला असं कधी आपल्याला दिसत नाही. शरणागत असं देव झाला वज्र पंजरू. भक्त जो शरणागत झालेला असेल त्याला सर्व बाजूनी सांभाळण्याचं काम भगवंत करत असतात, त्यामुळे भक्ताचं अनहित देव कधीही करत नाही. त्यामुळे मातेची तुलना जर त्याच्याशी करायची झाली तर ते देखील उणी पडते. देवभक्तांचा कैवारी. देव कुणाचा कैवार घेतो असं जर विचारा तर भक्तांच्या कैवारा घेण्यासाठी आपुलेनी कैवारे असं म्हटलेलं आहे त्याने. भक्त अवतार घेतात, संभवामी युगे युगे, कशासाठी? भक्तांचा कैवार घेण्यासाठी. देव पतितांची तारी. पतित जर असल्यात तर त्याला पावन करण्याचं काम भगवंत करतो, तो जर भक्ती करायला लागला तर. देव होय सहाकारी अनाथांचा. अनाथांचा नाथ असं म्हटलेलं आहे. अनाथांना दुसरं कोणी सहाय्य करणार नाही, पण भगवंताला जर हाका मारली, कळवळून आपण जर त्याला प्रार्थना केली तर तो आपल्या सहाय्याला धावून येतो. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटांपासून रक्षी. अनेक संकट आपल्याला येत असतात, घरी दारी बाहेर प्रत्येक ठिकाणी कोण येतो मदतीला? भगवंतच नाना रूपाने नाना प्रकाराने आपल्या सहाय्याला येत असतो. दाविन्नला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे, गजेंद्र मोक्षाची गोष्ट आहे. गजेंद्राने हाक मारल्यानंतर भगवंतच त्या ठिकाणी धावलेले आहेत. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळ धरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. भक्त एक वेळ देवाला विसरेल पण देव भक्ताला विसरणार नाही. पण भक्त जर देवाला विसरला तर त्याला भक्त असं म्हणताच येत नाही. खरं म्हणजे भक्तालाही देवाचा विसर पडत नाही, साहजिकच देवालाही भक्ताचा विसर पडत नाही. आपलाच आपल्याला विसर पडला असं कधी होत नाही. इतके जर एकरूप झाले तर एकमेकांचा विसर पडत नाही. देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीव लगे आवघी पिसुणे कामान येती. आपलं प्रिय पात्र कोण असं जर विचाराल तर भगवंतालाच आपलं प्रिय पात्र करावं. जसं मीराबाईने म्हटलं, मेरा तो गिरीधर गोपाल दुसरा नाही कोई, मला एकच गोपाळ कृष्ण माझा, बाकी कोणी माझं नाही. कारण त्यांनी म्हटलं स्पष्टपणाने की जीव लगे आवघी पिसुणे, ज्यांना आपण जीवलग समजत असतो, माझी अगदी रक्ताची नात्यातली आहेत, जवळची आहेत असं समजत असतो, ती देखील स्वार्थापोटी काय करतील ते सांगता येत नाही, त्यांचा देखील काही उपयोग नाही, कामा न येते असं म्हटलेलं आहे. मोठं संकट जेव्हा येतं तेव्हा ते काही करू शकत नाहीत आपल्यासाठी, पण भगवंत मात्र उदारही आहे आणि समर्थही आहे आणि भक्तांचा कैवारी आहे, करुणेचा सागर आहे. त्यामुळे ज्याला धरायचं आहे तोही असा समर्थ पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. कुणाला तरी धरलं आणि त्याच्याच अंगात बोल नाही कुठल्याच प्रकारचं, काय उपयोग आहे? त्यामुळे खरी शक्ती ज्या भगवंताच्या ठिकाणी आहे त्यालाच जर आपण धरला तर तो आपल्या निश्चित सांभाळतो. सख्य देवाचे तुटे ना, प्रीती देवाची विटे ना. देवावरचं प्रेम कधी विटलं असं झालं का? माणसा माणसातलं प्रेम विटतं. फार जवळ एका ठिकाणी माणसं आली तर काही काळाने वीट येण्याची शक्यता असते, पण देवावरचं प्रेम विटत नाही. देव कदा पालटे ना शरणागतासी, आणि काल शरणागतावर देवाची कृपा होती आणि आज गेली असं कधी होत नाही. तो जर शरणागत असेल तर देवाची कृपा अखंड असते. म्हणी काय काय फायदे होतात, त्या भक्ताचा काय लाभ होतो हे सगळंच्या सगळं सांगितलं आणि शेवटी ते म्हणतात म्हणी सख्य देवासी करावे, देवाशीच मैत्री करावी, हितगुज तयासी सांगावे. आणि कुणाला तरी आपण एवढी मनातली गोष्ट सांगायला गेलो आणि कुणाला सांगू नको असं त्याला म्हटलेलं असलं तरी ती ही व्यक्ती दुसऱ्याला सांगते की कुणाला सांगू नको पण मी हे तुला सांगितलेलं आहे. त्यामुळे मनातलं हितगुजर खरंच सांगायचं असेल फक्त देवालाच सांगावं, बाकी कुणाला सांगू नये. हे असं आठवे भक्तीचे लक्षण सांगितले. आणि जैसा देव तैसा गुरु, हे सगळं देवाशी सख्य करावं असं सांगितलंय. अशाच तुडीचा तत्सम जर सद्गुरू आपल्याला भेटलेले असतील तर जसं देवाच्या विषयी सांगितलं तसंच गुरुच्या विषयी देखील सख्य ठेवावं. शास्त्री बोलीला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा. तसं सद्गुरूंच्या ठिकाणी देखील दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि मग एकरूपता इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. असा हा सख्य भक्तीचा जो प्रकार आहे हा आपण विस्तृत घेतलेला आहे. त्याचं कारण खूपच काही आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी नववी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती नवव्या समासामध्ये, त्याच्यामध्ये मात्र एकरूपच होणं आहे. आता इथं दोन नाहीच आहेत, मुळे द्वैत नाही, अद्वैतावर नेणारी ही भक्ती आहे. म्हणून हा जो समास आहे हा म्हणजे सगळ्या परमार्थाचा मूळ गाभा ज्याच्यामध्ये आलेला आहे. हे जर कळलं तर सगळंच कळलं, आणि हे कळणं ह्याचा अर्थ आहे अनुभवणं आहे, आणि हे अनुभवणं पूर्णत्वास जाणं आहे. म्हणून आत्मनिवेदन भक्ती अतिशय महत्वाची आहे. हे कळवणं समजावणं हेही अवघड आहे, आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करू. शब्दाच्या अंगाने थोडंफार आपल्याला कळेल, पण जर कुणी ते अनुभवलेलं असेल तर त्याला पुन्हा प्रदेल की खरंच ही स्थिती आहे. म्हणून आपण ती पाहूया. आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नवमी. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे. ऐक निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण. आता सख्य भक्तीमध्ये मी कुणीतरी आहे, भगवंत कुणीतरी आहे, दोघांच्या मध्ये सख्य आहे. इथं आपल्याला सर्वस्वी देहाला वाहून टाकायचं, देवाच्या चरणाशी आपल्याला फेकूनच द्यायचं आहे. आपण माग उरायचंच नाहीये मी म्हणायला. अशा तऱ्हेनं संपूर्ण देवाच्या चरणी वाहून जाणं, त्याच्यामध्ये लीन होणं ही आत्मनिवेदन भक्ती आहे. करावे तत्व विवरण म्हणजे कळेल. आपण जे विचार करायला आलो की ज्याला मी मी असं आपण म्हणतो तो देह तर आहे पंचभूतांचा, तो आहे जड, आणि मी जो आहे हा चैतन्य रूप आत्मा आहे, मीच आत्मा असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी जर आत्मा असेल तर मी देह असणार नाही, मी जर शाश्वत असेल तर मी अशाश्वत असणार नाही. असं जर आपण तत्वविवरण करायला लागलो आणि पंचमहाभूत पंचमहाभूतामध्ये लीन झाल्यानंतर मागं काय उरतं असं जर बघायला लागलो तर लक्षात येतो मागं काहीच उरत नाही. पण काहीच उरत नाही असं असताना जे उरतं तेच मी आहे आणि तोच तो परमात्मा आहे. असं त्या मीला त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप करून टाकायचं. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे आघवेची जाणावे विलक्षण. मी भक्त आहे असं म्हणतो आणि विभक्तपणाने भगवंताला भसतो असं म्हणतो हे कसं काय आहे? पहिल्यांदा एकरूप होऊन जायचं आहे आणि मग जे भजणं आहे संत जे भजतात ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. पण त्याच्या आधी पहिल्यांदा एकरूप होणं आवश्यक आहे. ते एकरूप होण्याची प्रक्रिया काय आहे ती ह्या समासात सांगितलेली आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, भगवंतापेक्षा वेगळेपणाने मला असं वाटतं माझं म्हणणं असं वगैरे वगैरे काही राहिलेलंच नाहीये. म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे वेण काहीच नव्हे समाधान. हे जर नीट कळलं नाही तर समाधान होणार नाही. आणि एकरूपतेच्या ठिकाणी समाधान आहे. त्यामुळे ती एकरूपता तोच मी आहे या बोधावर आपल्याला कसं येता येतात? तस्मात विचार करावा. हळूहळू हळू विवरण करता करता तत्व विवरण करता करता विचार करायचा आहे. देव कोण तो ओळखावा. देव कसा आहे? आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. देव आहे निर्गुण निराकार. आपला आपण शोध घेता घेता देहापासून आत जाता 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 आपण जर मूळ स्वरूपाच्या ठिकाणी गेलो तर लक्षात येतं की तेही निर्गुण निराकार आहे, परमात्माही निर्गुण निराकार आहे आणि तोच मी आहे अशा स्वयंबोधावर यायचं. म्हणून मी कोण आहेसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही. तत्व तत्वामध्ये जर मिळून गेली तर मी राहायला कुठं? कारण तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. तत्वामध्ये तत्व मिसळून टाकली देह पडल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो ना सर्व जी पंचमहाभूत पंचमहाभूतात निघून गेली मग मागं राहतं कुठं? काय काही राहतच नाही. तेव्हा तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. त्यामुळे हे बाजूला केल्यानंतर आपण असा वेगळेपणाने न उरणं यालाच आत्मनिवेदन असं म्हटलंय. मी कोणीही नाही. तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे. सगळं जे भासत आहे ते पंचमहाभूतांची जी तत्व आहे ती पंचतत्व त्याचंच विश्व निर्माण झालंय, त्याचाच देह निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा सगळा भासतय आपल्याला. परंतु विवेक जर करायला लागला तर या सगळ्याचा निराश करता येतो की हेही पंचमहाभूताचं हेही पंचमहाभूताचं आहे, दोन्हीही जाणार आहे. प्रकृती निराश आहे अशा तऱ्हेनं प्रकृतीचा निराश केला असता आत्मा असे. मग मागं राहतो आत्मा. मग मी कुठे आहे? म्हणजे ना तू मी मी म्हणत होतोस तू मी आहे कुठं? त्याचं कारण एक मुख्य परमेश्वर आणि दुसरी प्रकृती जगदा करू. जे काही पंचमहाभूतांचं दिसत आहे ती प्रकृती आहे आणि एक मुख्य परमात्मा आहे. मग तिसरा कैसा आपण चोरू आणिला मध्ये? मग आता मी आलाच कुठं? प्रकृतीला मी म्हणतोस का परमेश्वराला मी म्हणतोस? प्रकृतीला मी म्हणत असला तर जड आहे ती जाणारी आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी मी म्हटला तर स्वतंत्रपणे तुझं अस्तित्वच नाही, तो फक्त परमात्मा आहे. आईसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अंता. असं वस्तुता असताना देखील आपल्याला देह अहंता लागते. मी देह आहे असं अज्ञान जडतं. जे आत्मा हा जीवभावाला येतो आणि तो देहाच्या नादी लागतो आणि देहाला मी म्हणायला लागतो. म्हणून एक देहभाव एक जीवभाव आणि एक आत्मभाव. जीवभावाने देहभावाला टाकून जीवभावामध्ये जीवामध्ये जी काही मिसळ आलेली आहे नाना प्रकारचे विकार आहेत ते काही काढून टाकायला पाहिजेत. ते टाकले असता जीव हा आत्मरूप होतो. जीव मुळात ब्रह्म आहे हे खरं आहे पण जीवाने काही टाकले खेरीस तो आत्मरूप होत नाही, साहजिकच ब्रह्मरूपालाही जात नाही. त्यामुळे इथं काय करायला पाहिजे हे बघून लक्षात घेतलं पाहिजे. पाहता तत्वविवंचा विवेचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. ही नाना तत्वे विश्वाच्या अंगाने अनेक गोष्टी आपण पाहत असतो. प्रत्येक वस्तू मात्रामध्ये प्राणी मात्रामध्ये पंचतत्वच आहे, कमी जास्त प्रमाणात आहे. पंचमहाभूतात देखील प्रत्येकामध्ये इतर चारही महाभूत आहेत आणि त्याचं हे सगळं विश्व बनलेलं आहे. तत्वे साक्षत्वे उसरती. पण या सगळ्या तत्वांकडे, या सगळ्या विश्वाकडे आपण जर साक्षीत्वानी त्याच्यापेक्षा वेगळे होऊन जर पाहायला लागलो तर ही सगळी ओसरती आणि साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कायचा. साक्षीत्वानी या सगळ्या दृश्य विश्वाकडे आपण पाहायला लागलो, देहाकडे सुद्धा जर पाहता आपल्याला आलं, साधनेच्या अंगाने सद्गुरूंच्या कृपेने समजून घेता आलं, तर लक्षात येतं असं अनुभवाला असं येतं की आत्माच तर आहे आदी अंती, आपण आहोतच कुठे मुळी. आत्मा एक स्वानंद घन, हा आत्मा कसा आहे तो स्वानंद घन आहे, आणि अहम आत्मा हे वचन, आणि मीच तर आत्मा आहे हे सद्गुरूंनी वचन सांगितलंय. तरी मग आपण कायचा भिन्न उरला तिथे. एक आत्मा आहे आणि एक प्रकृती आहे, आणि मी जर आत्माच आहे तर मी वेगळेपणाने राहायला कुठे. सोहम हंस आहे उत्तर, म्हणजे याला उत्तर असं आहे की जो परमात्मा आत्मा म्हणतोस तोच तू आहे, त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तर हे सगळं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि आत्मा निर्गुण निरंजन कसा आहे, आणि तत्वम पद तप पद असी पद, या सगळं आत्मनिवेदनाचा जो भाग आहे हा बराच खोलात जाऊन समजून घ्यायला पाहिजे. आपण पुढच्या प्रवचनात थोडासा त्याचा विचार करू. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृदकस्य स्वित्तनम्. ओम शांति शांति शांति.